नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तू बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सायप्रस कडेन आर्थीक संबंद घटमूट करपाच्या भारताच्या वचनबद्धतायेचेर दिल्लो भर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजधानी निकोसियात सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिट्स हांची भेट घेतले. घरमंत्री अमित शाह हांणी नवी दिल्लीत केंद्रीय घर सचीव आनी हेर वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा येता त्या जनगणनेच्या तयारीचो नियाळ घेतलो. जनगणनेची राजपत्रीत अधिसुचोवणी आयज जारी करतले. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताच्या 3 दिसां उपरांत हॉस्पिटल प्रशासनाक अपघातात मरण आयिल्ल्या 80 जणांची वळख पटल्या. आनी देशाच्या अस्तंत दर्यादेगेर घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सायप्रस कडेन आर्थीक संबंद घटमूट करपाच्या भारताच्या वचनबद्धतायेचेर भर दिला. सायप्रस दौऱ्यावेळार लिमासुलात वेवसायीक गोलमेज परिषदेत ते उलयताले. 23 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांचो सायप्रसचो हो पयलोच दौरो आसा. वेपारी समुदायाकडेन तांचो संवाद भारता खातीर सायप्रस कडेन आशिल्ल्या आर्थीक संबंद हो कितलो म्हत्वाचो हे दाखोवन दिता. सायप्रस हो तेपासावन एक विश्वासू भागीदार देश आसा. सायप्रस हो भारतातल्या गुंतवणुकीचे एक म्हत्वाचे स्रोत जावन आसा आनी जायत्यो भारतीय कंपन्यो ताका युरोपांतली गेटवे म्हूण मानतात अशें ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी म्हळें. दोनूय देशांमदलो सद्याचो द्विपक्षीय वेपार 150 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचो आसा, पूण प्रत्यक्षांत ताची क्षमता चड आसा अशें ते उलयले. भारत दर्यादेग आनी बंदर उदरगत जहाज बांदणी हे सारके क्षेत्रांचेर खासा लक्ष दिता आनी तांकां उर्बा दिवपा खातीर नवी धोरणां राबयता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. भारताचें नागरी विमान येरादारी क्षेत्र नेटान वाडत आसा अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्र्यांनी मुळाव्या सुदारणांवरवीं भारतांत जायत आशिल्ल्या बदलांविशीं हे वेळार सांगलें. एक राष्ट्र एक कर ह्या संकल्पने खाला म्हाल आनी सेवा कर लागू जालो. कॉर्पोरेट कर दर तर्कशुद्ध केल्यात आनी जायते पोरणे कायदे काडून उडयल्यात अशें तांणी सांगलें. भारत आतां फकत वेवसायीक करपाच्या सोपेपणाचेरूच न्हय तर वेवसायात विश्वास निर्माण करपाचेरूय लक्ष केंद्रीत करता अशें तांणी सांगलें. फाटल्या 10 वर्सांत भारतात डिजिटल क्रांती जाल्या आनी आर्थीक समावेशान हे एक जागतीक उदाहरण जालां अशें प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळें. आतां 50% संवसारीक डिजिटल वेव्हार भारतात UPI वरवीं जातात आनी फ्रांस सयत हेर देशांनी लेगीत ही प्रणाली आपणायला. सायप्रसाक UPI नेटवर्कात हाडपा खातीर सुरू आशिल्ल्या चर्चेचे तांणी येवकार दिलो. श्री मोदी हांणी फुडाराक वाड नेटान करपाचे उपाय सांगले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन्स क्वांटम सेमीकंडक्टर क्रिटिकल मिनरल्स आनी अणुउर्जा मिशन चालू आसात अशें तांणी ह्या वेळार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजधानी निकोसियात सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिट्स हांची भेट घेतले. दोनूय फुडाऱ्यांमदीं शिक्षण डिजिटल भागीदारी आनी प्रादेशीक सुरक्षा हे सयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा जावपाची शक्यता आसा. भारतीय भागीदारी आनी भारत अस्तंत आशिया युरोप आनी कॉरिडॉर सारख्या जागतीक घडामोडींचेर लेगीत ह्या वेळार चर्चा जावपाची शक्यता आसा. प्रधानमंत्र्यांच्या सायप्रस दौऱ्याचो समारोप आयज राष्ट्रपती भवनांत आयोजीत केल्ल्या मेजवानीन जातलो. सायप्रसच्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडांतल्या कनानिस्कात वतले. थंय प्रधानमंत्री मार्क कार्नी हांच्या आपोवणेवेल्यान G7 शिखर परिशदेत ते वांटेकार जातले. G7 शिखर परिशदे उपरांत प्रधानमंत्री मोदी क्रोएशियात वचून राष्ट्राध्यक्ष झोरम मिलानोवीच आनी प्रधानमंत्री आंद्रे प्लेनकोवीच हांची भेट घेतले. ऑपरेशन सिंदूर वेळार नागरिकांनी दिल्ल्या तेक्याविशी तांणी केल्ली तोखणाय आनी कृतज्ञतायेविशी भारतीय सैनिकांनी नागरिकांचे उपकार मानल्यात. सोशल मिडिया पोस्टात भारतीय सैनिकांनी सांगले तांकां नागरिकांकडच्यान मेळिल्ल्या पत्रांचो एक हृदयस्पर्शी संग्रह मेळ्ळा. तांचे शब्द अभिमान आनी लष्कराक प्रेरणा दिवपी शौर्याच्या चिरस्थायी भावनेचे प्रतिध्वनी आसात अशें तांणी म्हळें. ते सदांच सन्मान आनी समर्पणान राष्ट्राच्या सेवेंत वावुरतले अशें आश्वासन हे वेळार भारतीय सैनिकांनी दिलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आयज सावन उपराष्ट्रपती जगदीप धनखड 3 दिसांच्या पुदुचेरीच्या अधिकृत भेटेर आसतले. जिपमेर म्हळ्यार जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आणि पुडुचेरी युनिव्हर्सिटीतल्या मुखेल कार्यावळीक ते हजीर रावपाचे आसात. जिपमेराच्या एपीजे अब्दुल कलाम सभाघरात राष्ट्रनिर्माणात पर्यावरणाची थिरताय ह्या खाशेल्या कार्यावळीत उपराष्ट्रपती मुखेल सोयरे आसतले. सांजे वेळार 4-5 मेरेन ही कार्यावळ जातली आणि शाश्वत उदरगती विशीं संवाद आणि जागृताय वाढप हे फाटलो मुखेल हेत आसा. तसेच उपराष्ट्रपती जिपमेरच्या विद्यार्थ्यां वांगडा प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांकडेन परस्पर संवादात्मक सत्रात वाटो घेतले. राष्ट्रीय महत्वाच्या गजालींचे शिक्षणीक समाजाकडेन संबंधित जावपाची ताची वचनबद्धताय दाखयता. एक पेड माँ के नाम मोहिमेखाला उपराष्ट्रपती रोप लायतले. मंगळारा उपराष्ट्रपती धनखड सकाळी 10 वरांचेर विद्यापीठाक भेट दितले. डॉ बी आर आंबेडकर प्रशासकीय इमारतीत आशिल्ल्या जवाहरलाल नेहरू सभाघरात आयोजित सत्रा वेळार ते प्राध्यापक विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले. घरमंत्री अमित शाह आणि नवी दिल्लीत केंद्रीय घर सचिव आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा येत्या त्या जनगणनेच्या तयारीचो नियाळ घेतलो. जनगणनेची राजपत्रीत अधिसुचोवणी आयज जारी करतले अशें तांणी सोशल मिडिया पोस्टात म्हळां. जनगणनेत पयलेच फावट जातगणनेचो आस्पाव जातलो. 34 लाख संगणक आणि सुपरवायझर आणि सुमार 1,30,000 जनगणना कर्मचारी अत्याधुनिक मोबाईल डिजिटल उपकरणांसहित ही मोहीम चलयतले अशें तांणी सांगले. जनगणना 2 पांवड्यात करतले. पहिल्या पांवड्यार घरांची वळेरी तयार करपाचें काम, दरेका घरांची रावपाची परिस्थिती, मालमत्ता आणि सुविधा एकठांय करतले. दुसऱ्या पांवड्यार लोकसंख्या गणना, प्रत्येक घरांतल्या प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि हेर तपशील एकठांय करतले. त्या उपरांत जनगणना मोबायल ॲप्लिकेशन्स वापरून डिजिटल माध्यमांतल्यान करतले. लोकांक स्वगणनेची तरतूद लेगीत उपलब्ध करून दितले. संकलन, प्रसारण आणि साठवणुकीचे वेळार डेटा सुरक्षितता सुनिश्चित करपाक अत्यंत कडक डेटा सुरक्षा उपाय आखतले. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताच्या 3 दिसा उपरांत हॉस्पिटल प्रशासनाक अपघातात मरण आयिल्ल्या 80 जणांची वळख पटल्या. हातून गुजरातले आदले मुखेलमंत्री विजय रुपाणी हांचो आस्पाव आसा. काल राती मेरेन DNA चाचणी उपरांत 80 जणांची वळख पटल्या आणि 33 कोडी परिवारांकडेन सुपूर्द केल्या अशें अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ रजनीश पटेल हांणी खबराकारांक सांगले. आदले मुखेलमंत्री विजय रुपाणी हांच्या दुखेस्त मरणाविशी गुजरात सरकारान आयज राज्य शोक जाहीर केला. तांच्या सन्मानार्थ राज्यातल्या सगळ्या सरकारी इमारतींचे राष्ट्रध्वज अर्ध्यार उभयतले. आयज सांजे राजकोटात पुराय राजकीय सन्मानान तांचेर निमणे संस्कार जातले. विजय रुपाणी 2016-2021 मेरेन गुजरातचे मुखेलमंत्री आशिल्ले. मरण आयल्ल्या 3 प्रवाशांचे परिवार विदेशात आशिल्ल्यान तांणी अजूनय DNA नमुने दिवंक नात. फाल्यां सांजे मेरेन ते अहमदाबादेंत पावपाची शक्यताय आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान देशाचे अस्तंत देरादेगेर घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ते खातीर रेड अलर्ट जारी केला. आकाशवाणी कडेन उलयतना IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ RK जेनामणी हांणी सांगले की फुडल्या 2 दिसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातात वादळ आणि वीज पडपाची शक्यताय आसा. दिल्ली सयत वायव्य भारतातले चडान चड तापमान काल खूप उणे आशिल्ले अशेंय तांणी हे वेळार सांगले. विज्ञान आणि तंत्रगिज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी नवोन्मेष आणि संशोधन सुलभताय वाढोवपाक धोरणात्मक सुदारणांची घोषणा केल्या. जाका लागून देशभरातले नवोन्मेषक संशोधक, विद्वान, शास्त्रज्ञ आणि संस्थांक दीर्घकाळापासून वाट पळोवपासत थाकाय मेळ्ळ्या. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना डॉ सिंग हांणी सांगले की हे असे पावल आसा जे ह्या देशातल्या विज्ञान फुडाऱ्यांचेर विश्वास दवरता. भारतीय बॉक्सर निशांत देव हांणी न्यूयॉर्कात जाल्ल्या सुपर वेल्टरवेट खेळात जोसू जेल्वाक 60-54 असे हारोवन दुसऱ्या वेवसायीक खेळात जैत मेळले. ताच्या पहिल्या फेरीत एल्टन विगिन्सन आड ताणें जैत मेळले. आणि आता खबरो सोपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सायप्रस कडेन आर्थिक संबंध घटमूट करपाच्या भारताच्या वचनबद्धतायेचेर दिलो भर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज राजधानी निकोसियात सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिट्स हांची भेट घेतले. घरमंत्री अमित शाह हांणी नवी दिल्लीत केंद्रीय घर सचिव आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यां वांगडा येत्या त्या जनगणनेच्या तयारीचो नियाळ घेतलो. जनगणनेची राजपत्रीत अधिसुचोवणी आयज जारी करतले. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताच्या 3 दिसा उपरांत हॉस्पिटल प्रशासनाक अपघातात मरण आयिल्ल्या 80 जणांची वळख पटल्या आणि देशाच्या अस्तंत दर्यादेगेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.